ज्ञानानन्दमयं देवं निर्मलस्फटिकाकृतिम् आधारं सर्वविद्यानां हयग्रीवम् उपास्महे स्वतःसिद्धं शुद्धस्फटिकमणिभूवृत्प्रतिभटम् सुधा सद्रीचीभिः द्युतिभिः अवदात्त्रिभुवनम् अनाथैः त्रय्याटैः अणुविहितहेशाहलहलम् हता शेषावद्यम् हयवदनमीडीमहीमः समाहारः साम्नां प्रतिपदमृचां धामयजुषायां लयप्रत्योहानां लहरि विततिः बोधजरदेहे कथादर्पक्षुभ्यत् कथककुलकोलाहलभवम् हरतु अन्तर्ध्वान्तम् हयवदनहेशाहलहलः प्राची सन्ध्या काचिदन्तर्निचायाः प्रज्ञादृष्टेरञ्जनशीरपूर्वाय वक्त्रियै वेदान् भातु मे वाजिवक्त्रा वागीशाख्या वासुदेवस्य मूर्तिः विशुद्ध विज्ञान घनस्वरूपम् विज्ञान विश्राणन बद्धदीक्षम् दयानिधिम् देहभृताम् शरण्यम् देवम् हयग्रीवम् अहम् प्रपद्ये अपौरुषेयैरपि वाक्प्रपञ्चैः अद्यापि ते भूतिम् अतृष्टपाराय स्तुवन्नहम् मुग्ध इति द्वयैव कारुण्यतो नाथ कटाक्षणीयः दाक्षिण्यरम्य गिरिशस्य मूर्तिः देवी सरोजासनधर्मपत्नी व्यासातयोऽपि व्यपदेश्य वाचः स्फुरन्ति सर्वे तव शक्तिलेशैः मन्दो भविष्यन्नियतौ विरिचः वाचां निधे वञ्चित भागदेयः दैत्यापनीतान्दयैव भूयोऽपि अध्यापयिष्यो निगमान्न चेये त्वम्
Thank you.
वितत्कडोलां व्यवधूय सत्वे बृहस्पतिं वर्तयसे यतस्त्वम् तेनैव देव त्रिदशेश्वराणाम् अस्पृष्टडोलायितमाधिराज्यम् अग्नौ समिताचिषि सप्तदन्तोः आतस्थिवान् मन्त्रमयौ शरीरौ अकण्डसारैः हविषाम् प्रदानैः आप्यायनम् व्योम सदा विधत्से यन्मूलमीदृक् प्रतिभाति तत्त्वम् या मूलमाम्नाय महाद्रुमाणायाम् तत्त्वेन जानन्ति विशुद्धसत्त्वाः तामक्षराम् अक्षरमातृकाम् त्वायाम् अव्याकृतात् व्याकृतवानसि त्वम् नामानि रूपाणि च यानि पूर्वम् शंसन्ति तेषाम् चरमाम् प्रतिष्ठा वागीश्वरत्वाय त्वदुपज्ञवाचः मुग्धेन्दुनिष्यन्द विलोभनीया मूर्तिं तवानन्दसुधा प्रसूतिम् विपश्चितः चेतसि भावयन्ते ये वेलामुदारामिव दुग्धसिन्धोः मनोगतं पश्यति यः सदा त्वायाम् मनीषिणां मानसराजहंसौ स्वयं पुरोभाव विवादभाजः किं कुर्वते तस्य गिरो यथार्हम् अपिक्षणार्दौ कलयन्ति ये त्वायाम् आप्लावयन्तम् विशदैर्मयूकैः वाचाम् प्रवाहैः अनिवारितैः ते मन्दाकिनीम् मन्दयितुम् क्षमन्ते स्वामिन् भवद्यानसुधाभिषेकात् वहन्ति धन्याः पुलकानुबन्धम् अलक्षिते क्वापि निरूढमूलम् अङ्गेष्विव आनन्दधू अङ्कुरन्तौ स्वामिं प्रति च हृदयेन धन्याः ಸ್ವಧ್ಯಾನ ಚಂದ್ರೋದಯ ವರ್ಧಮಾನಂ ಅಮಾಂತಮಾನಂದ ಪಯೋಧಿಮಂತಃ ಪಯೋಭಿಃ ಅಕ್ಷ್ಣಾಂ ಪರಿವಾಗಯಂತಿ. ಸ್ವೈರಾನುಭಾವಾಃ ತ್ವದಧೀನಭಾವಾಃ ಸಂವೃದ್ಧವೀರ್ಯಾಃ ತ್ವದನುಗ್ರಹೇಣ ವಿಪಶ್ಚಿತೋ ನಾಥ ತರಂತಿ ಮಾಯಾ ವೈಕಾರಿಕೀಂ ಮೋಹನ ಪಿಂಚಿಕಾಂ ತೇ ಪ್ರಾಂಗ್ ನಿರ್ಮಿತಾನಾಂ ತಪಸಾಯಾಂ ವಿಪಾಕಾಃ ಪ್ರತ್ಯಗ್ರ ನಿಶ್ರೇಯಸ ಸಂಪದೋ ಮೇ ಸಮೇಧಿ ಶಿರನ್ ತವ ಪಾದ ಪದ್ಮೇ ಸಂಕಲ್ಪ ಚಿಂತಾಮಣಯ ಪ್ರಣಾಮಾಃ ವಿಲುಪ್ತ ಮೂರ್ಧನ್ಯ ಲಿಪಿಕ್ರಮಾಣಾಂ ಸುರೇಂದ್ರ ಚೂಡಾಪದಲಾಲಿತಾನಾಂ ತ್ವದಂಗ್ರಿ ರಾಜೀವರಜಕಣಾನಾಂ ಭೂಯಾನ್ ಪ್ರಸಾದೋ ಮಯಿನಾಥ ಭೂಯಾತ್. ಪರಿಸ್ಫುರನ್ ನೂಪುರ ಚಿತ್ರ ಭಾನು ಪ್ರಕಾಶ ನಿರ್ಧೂತ ತಮೋನುಷಂಗ ಪದದ್ವಯೀಂ ತೇ ಪರಿಚಿನ್ಮಹೇಂತಃ ಪ್ರಬೋಧ ರಾಜೀವ ವಿಭಾತ ಸಂಧ್ಯಾ ತ್ಕಿಂಕರಾಲಂಕರಣೋಚಿತಾನಾಂ ತ್ವಯೈವ ಕಲ್ಪಾಂತರಪಾಲಿತಾನಾಂ ಮಂಜು ಪ್ರಣಾದೌ ಮಣಿ ನೂಪುರೌ ತೇ ಮಂಜೂಷಿಕಾಂ ವೇದಗಿರಂ ಪ್ರತಿಮಃ ಪ್ರತಿಭಾದಶಾಸ್ತ್ರಾಯಾನ್ ಸಂಧುಕ್ಷಯಂತಂ ಸಮಯ ಪ್ರದೀಪಾಯಾನ್ ವಿಜ್ಞಾನ ಕಲ್ಪದ್ರುಮ ಪಲ್ಲವಾಭಂ ವ್ಯಾಖ್ಯಾನ ಮುದ್ರಾ ಮಧುರಂ ಕರಂ ತೇ ಚಿತ್ತೆ ಕರೋಮಿ ಸ್ಫುರಿತಾಕ್ಷಮಾಲಂ ಸವ್ಯೇತರಂ ನಾಥಕರಂ ತ್ವದೀಯಂ ಜ್ಞಾನಾಮೃತೋದಂಜನಲಂ ಪಟಾನಾಂ ಲೀಲಾಘಟೀಯಂತ್ರಮಿವ ಆಶ್ರಿತಾನಾಂ ಪ್ರಬೋಧ ಸಿಂಧೋಃ ಅರುಣೈಃ ಪ್ರಕಾಶೈಃ ಪ್ರವಾಣ ಸಂಗಾತಮಿವ ಉದ್ವಗಂತ ವಿಭಾವಯೇ ದೇವ ಸ ಪುಸ್ತಕೌತೇಯೇ ವಾಮಂ ಕರಂ ದಕ್ಷಿಣಂ ಆಶ್ರಿತಾನ. ತಮಾಂಸಿ ಭಿತ್ವಾ ವಿಶದೈರ್ಮಯೂಕೈಃ ಸಂಪ್ರೀಣಯಂತಂ ವಿದುಷಶ್ಚಕೋರ್ರಗಾನ್ ನಿಶಾಮಯೇತ್ವಾಂ ನವಪುಂಡರೀಕೇ ಶರದ್ಘನೆ ಚಂದ್ರಮಿವ ಸ್ಫುರಂತಂ ದಿಶಂತು ಮೇ ದೇವ ಸದಾ ತ್ವದೀಯಾಃ ದಯಾತರಂಗ ಅನುಚರಾಃ ಕಟಾಕ್ಷಾಃ ಶ್ರೋತ್ರೇಷು ಪುಂಸಾಂ ಅಮೃತಂ ಕ್ಷರಂತಿ ಸರಸ್ವತೀಂ ಸಂಶ್ರಿತ ಕಾಮಧೇನುಂ ವಿಶೇಷವಿತ್ ಪಾರಿಷದೇಶು ನಾಥ ವಿದಗ್ಧ ಗೋಷ್ಠೀ ಸಾಮರಾಂಗಣೇಶು ಜಿಗೀಷತೋ ಮೇ ಕವಿತಾರ್ಕಿಕೇಂದ್ರ ಜಿಹ್ವಾಗ್ರ ಸಿಂಹಾಸನಂ ಅಭ್ಯುಪೇಯಾಃ. ತ್ವಾಂ ಚಿಂತಯನ್ ತ್ವನ್ಮಯತಾಂ ಪ್ರಪನ್ನಃ ತ್ವಾಮುದ್ಗೃಣನ್ ಶಬ್ದಮಯೇನ ಧಾಮ್ನಾ ಸ್ವಾಮಿನ್ ಸಮಾಜೇಷು ಸಮೇಧಿಶೀಯ ಸ್ವಚ್ಛಂದ ವಾತಾಹವ ಬದ್ಧಶೂರಃ ನಾನಾವಿಧಾನಾಂ ಅಗತಿಃ ಕಲಾನಾಂ ನ ಚಾಪಿ ತೀರ್ಥೇಷು ಕೃತಾವತಾರಃ ಧ್ರುವಂ ತವಾನಾಥ ಪರಿಗ್ರಹಾಯಾಃ ನವಂ ನವಂ ಪಾತ್ರಮಹಂ ದಯಾಃ ಅಕಂಪನೀಯಾನಿ ಅಪನೀತಿ ಭೇದೈಃ ಆಲಂ ಕೃಷೀರ ಹೃದಯಂ ಮದೀಯಂ ಶಂಕಾ ಕಲಂಕ ಅಪಗಮ ಉಜ್ವಲಾನಿ ತತ್ವಾನಿ ಸಂಯಂಚಿ ತವ ಪ್ರಸಾದಾತ್. ವ್ಯಾಖ್ಯಾ ಮುದ್ರಾ ಕರಸರಸಿಜೈಃ ಪುಸ್ತಕಂ ಶಂಖಚಕ್ರೇ ಬಿಭ್ರದ್ಭಿನ್ನ ಸ್ಫಟಿಕ ರುಚಿರೇ ಪುಂಡರೀಕೇ ನಿಷಣ್ಣಃ ಅಮ್ಲಾನ ಶ್ರೀಃ ಅಮೃತ ವಿಷದೈಃ ಅಂಶುಭಿಃ ಪ್ಲಾವಯನ್ ಮಾಂ ಆವಿರ್ಭೂಯಾತಿ ಅನಘ ಮಹಿಮಾ ಮಾನಸೇ ವಾಗಧೀಶಃ. ವಾಗರ್ಥ ಸಿದ್ಧಿ ಹೇತೋಃ पठत हयग्रीव संस्तुतिं भक्त्या कवितार्किक केसरिणाया वेङ्कटनाथेन विरचिता एता